chinimandi.com पॉडकास्ट। कोरोनाच्या फैलावात वाढत 24 तासात 86,000 अधिक रुग्ण, 1,089 लोकांचा मृत्यू। कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच आहे। काही दिवसात रोजच्या रोज नव्या रुग्णांचा आकडा 1,00,000 स्पर्श करेल, कारण प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा अधिक केसेस समोर येत आहेत। गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 86,432 नवे रुग्ण समोर आले, तर 1,089 लोकांचा मृत्यू झालाय। यापूर्वी अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वात अधिक 77,000 केसची नोंद झाली होती। आरोग्य मंत्रालयाने जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये एकूण रुग्णांची संख्या 40,23,179 पर्यंत पोहोचली आहे। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 8,46,395 इतकी झाली आहे। रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढ होत आहे। आतापर्यंत 31,07,223 लोक आजारामुळे बरे झाले आहेत। कोरोनामुळे देशामध्ये आतापर्यंत 69,561 लोकांनी जीव गमावलाय।